चीनीमंडी.com पॉडकास्ट।
परतीचा पाऊस रेंगाळणार। शहरात दोन दिवस पडलेलं ऊन आणि उकाडा वाढल्यानं ऑक्टोबर हीटचे वेध लागले असले तरी पावसाचं अजून समाधान झालेलं नाही। येत्या 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। यामुळे महाराष्ट्रात अजून आठवडाभर तरी परतीचा पाऊस रेंगाळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागातून माघारी परतला आहे। मात्र महाराष्ट्रात अजून आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम आहे। गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। कोकणात पनवेल 60, माथेरान 40, कर्जत 30, अंबरनाथ उल्हासनगर 20, माणगाव वेंगुर्लामध्ये 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मध्य महाराष्ट्रात श्रीगोंदा 20, जामखेड, जत, जुन्नर, खटाव, वडूज, महाबळेश्वरमध्ये 10 मिलीमीटर पाऊस पडला। मान्सून कर्नाटकातील किनारपट्टी भागात कमी असून केरळमध्ये तो सक्रिय आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे।